पहिले शमुएल अध्याय 5. आता पलिष्ठ्यांनी देवाचा कोष घेतला होता, तो त्यांनी एबन एजराहून अश्दोदास नेला, आणि पलिष्ठ्यांनी देवाचा कोष घेतला, तो त्यांनी दागोनाच्या देवळात नेऊन दागोनाच्या जवळ ठेवला. जेव्हा अश्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेच उठले, तेव्हा पहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला होता. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला. पण ते दुसऱ्या दिवशी पहाटेच उठल्यावर पहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला आहे, आणि दागोनाचे डोके व त्याच्या हाताचे दोन्ही पंजे तुटलेले उमऱ्यावर पडले आहेत. दागोनाचे धड तेवढे त्यास राहिले होते. म्हणून आजपर्यंत दागोनाचे याजक व दागोनाच्या घरात येणारे ते अश्दोदकर दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत. मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा भारी हात पडला व त्याने त्यांचा नाश केला. म्हणजे अश्दोदाला आणि त्यांच्या प्रदेशातील लोकास गाठींच्या पिढीने पिडले. तेव्हा अश्दोदकरांनी जे काही घडत आहे ते ओळखले. ते म्हणाले, इस्रायलाच्या देवाचा कोष आम्हामध्ये राहू नये, कारण त्याचा हात आम्हावर व आमच्या दागोन देवाविरुद्ध भारी झाला आहे. मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ठ्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना आपणाकडे एकवट करून म्हटले, इस्रायलाच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? ते बोलले, इस्रायलाच्या देवाचा कोष गथाला न्यावा. मग त्यांनी इस्रायलाच्या देवाचा कोष तेथे नेला. परंतु असे झाले की त्यांनी तो तेथे नेल्यावर परमेश्वराचा हात त्याच्यावर पडून त्या नगरात मोठा गोंधळ उडाला. त्याने नगरातली लहान आणि मोठी माणसे यांना पिडले आणि त्यांच्या अंगावर गाठी उठल्या. मग त्यांनी देवाचा क्रोष एक्रोनाला पाठवला. परंतु असे झाले की देवाचा कोष एक्रोन येथे येताच एक्रोनकर ओरडून म्हणाले, आम्हाला व आमच्या लोकास मारायला इस्रायलाच्या देवाचा कोष त्यांनी आमच्याकडे आणला आहे. मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ठ्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र केले. ते त्यांना म्हणाले, इस्रायलाच्या देवाचा कोष त्याच्या जागी परत पाठवून द्या, यासाठी की त्याने आम्हास व आमच्या लोकास मारू नये, कारण तेथे सर्व नगरात मरणाचे भयंकर भय पसरले होते. देवाचा जबरदस्त हात त्यांच्यावर पडला होता. जी माणसे मरण पावली नाहीत त्यास त्यांना गाठीने पिडले आणि नगराचा आक्रोश वर आकाशापर्यंत गेला.